प्रगटीकरण अध्याय 11. मग मला मोजमाप करण्यासाठी काठीसारखा बोरू देण्यात आला आणि मला सांगण्यात आले, उठ आणि देवाचे भवन वेदी आणि त्यामध्ये जे उपासना करतात त्यांचे मोजमाप घे, पण भवनाबाहेरचे अंगण सोड, त्याचे मोजमाप घेऊ नकोस, कारण ते परराष्ट्रांना दिलेले आहे. 42 महिने ते पवित्र नगर पायाखाली तुडवतील आणि मी माझ्या 2 साक्षीदारांना अधिकार देईन. ते तरटाचे वस्त्रे घालून 1260 दिवस देवाचा संदेश देतील. हे साक्षीदार म्हणजे पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असणारी जैतुनाची 2 झाडे व 2 समया ही ते आहेत. जर एखादी व्यक्ती त्या साक्षीदारांना अपाय करू इच्छित असल्यास त्यांच्या तोंडातून अग्नी निघून त्यांच्या शत्रूंना खाऊन टाकतो. जो कोणी त्यांना इजा करण्याची इच्छा धरील त्यास ह्या प्रकारे अवश्य मारावे. या साक्षीदारांना ते संदेश सांगण्याच्या दिवसामध्ये पाऊस पडू नये म्हणून त्यांना आकाश बंद करण्याचा अधिकार दिला आहे. त्यांना पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार दिला आहे आणि त्यांची इच्छा असेल तितकेंदा पृथ्वीला प्रत्येक प्रकारच्या पीडाने पीडण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यांची साक्ष पुरी झाल्यावर अघात कुपातून जो पशु वर येईल तो त्यांच्याबरोबर लढाई करील, त्यांच्यावर विजय मिळवील आणि त्यांना ठार मारील. तेथे मोठ्या नगराच्या म्हणजे आत्मिक अर्थाने सदोम आणि मिसर म्हणले आहे व जेथे त्यांच्या प्रभूलाही वधस्तंभावर खिळले होते त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील आणि प्रत्येक समाजातले वंशातले भाषेचे व राष्ट्रातले लोक 3.5 दिवस त्यांची प्रेते पाहतील आणि ते त्यांची प्रेते थडग्यात ठेवू देणार नाहीत. त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उत्सव करतील व एकमेकांना भेटी पाठवतील, कारण त्या 2 संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्यास अतोनात पिडले होते. आणि 3.5 दिवसानंतर देवाकडील जीवनाच्या आत्म्याने त्यांच्यामध्ये प्रवेश केला आणि ते त्यांच्या पायावर उभे राहिले आणि त्यांना पाहणाऱ्यांना मोठे भय वाटले आणि त्यांनी स्वर्गातून एक मोठा आवाज ऐकला. तो त्यांना म्हणाला, इकडे वर या. मग ते एका ढगातून स्वर्गात वर जात असताना त्यांच्या वैर्यांनी त्यांना पाहिले आणि त्याच घटकेस मोठा भूकंप झाला. तेव्हा नगराचा 10वा भाग पडला आणि भूकंपात 7,000 लोक ठार झाले. तेव्हा वाचलेले भयभीत झाले व त्यांनी स्वर्गाच्या देवाला गौरव दिले. दुसरी आपत्ती येऊन गेली. बघा, तिसरी आपत्ती लवकरच येत आहे. मग 7व्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाला. त्यांचे शब्द असे होते, जगाचे राज्य हे आमच्या प्रभूचे आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे. तो युगानुग राज्य करील. तेव्हा देवासमोर आपल्या आसनावर बसलेले 24 वडील उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले, हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, जो तू आहेस आणि होतास त्या तुझे आम्ही उपकार मानतो, कारण तुझे महान सामर्थ्य तू आपल्याकडे घेतले आहेस आणि राज्य चालवण्यास सुरुवात केलीस. राष्ट्रे रागवले आहेत, परंतु तुझा क्रोधाग्नी आला आहे आणि मरण पावलेल्यांचा न्याय करण्याची वेळ आली आहे. आणि तू आपल्या दासांना, तुझ्या संदेष्ट्यांना, पवित्र जनांना आणि जे तुझ्या नावाचे भय धरतात अशा लहान थोरांना वेतन देण्याची वेळ आली आहे आणि ज्यांनी पृथ्वीचा नाश केला त्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे. तेव्हा देवाचे स्वर्गातील भवन उघडले व त्याच्या भवनात त्याच्या कराराचा कोष दिसला आणि विजांचा लकलकाट, गर्जना आणि गडगडाट होऊन भूकंप झाला व गारांचे मोठे वादळ झाले.